93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये 7:26 ची वेळ. रुद्राय तुमच्या सोबत थॉट ऑफ द डे ची वेळ झालेली आहे. थॉट ऑफ द डे मध्ये आज महालक्ष्म्यांचं आगमन आहे आणि महालक्ष्म्यांसोबत सुख समृद्धी समाधान या सगळ्या गोष्टींचं आगमन होणार आहे. पण ना आपल्याला एक गोष्ट लक्षात येत नाही, जेव्हा जेव्हा सुख येतं, समाधान येतं, आनंद येतो, तेव्हा तेव्हा एक महत्त्वपूर्ण जबाबदारी घेऊन येतो आणि ही जबाबदारी असते आपल्या स्वतःच्या मानसिकतेला सावरण्याची. म्हणून कितीही मोठा आनंद आयुष्यात आला तरीसुद्धा अत्यंत शांतपणानं त्याचं स्वागत करा आणि उतू नका, मातू नका, घेतला वसा सोडू नका. ही गोष्ट जी आपल्याला लहानपणापासून शिकवली जाते, हे वाक्य खरं तर आता बोलणं फार कमी होत चाललेलं आहे, पण हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. सुपर एट्स 93.5 रेड एफ एम वर ऑल इज वेल से चार शनिवार होणे चाहिए, बजाते राहो.